हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
संसार रोशन हुआ है,
सारा संसार रोशन हुआ है। आज देखो सवेरा हुआ है, जीवन का अंधेरा गया है। आज देखो सवेरा हुआ है, जीवन का अंधेरा गया है। रोग चिंता गुनाह भी मिटा है,
मुझको यीशु मसीहा मिला है। सारा संसार रोशन हुआ है,
मुझको यीशु मसीहा मिला है। सारा संसार रोशन हुआ है,
सारा संसार रोशन हुआ है। आज देखो सवेरा हुआ है, जीवन का अंधेरा गया है। अनंत जीवन है,
मुझको यीशु मसीहा मिला है। सारा संसार रोशन हुआ है,
मुझको यीशु मसीहा मिला है। सारा संसार रोशन हुआ है।
संसार रोशन हुआ है,
आज देखो
सवेरा हुआ है,
जीवन का अंधेरा गया है।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, शेवटच्या दिवसातील घडामोडी हे जे पुस्तक सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे, यामधला आपण सहावा धडा बघत आहोत आणि याचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि हे पुस्तक उघडूयात आणि आजचा धडा आम्हाला काय बोध देत आहे याकडे आपण आपले लक्ष केंद्रित करूयात। पहिला मुद्दा आहे उपवास व प्रार्थनेची वेळ। आता आणि इथून पुढे शेवटच्या काळासाठी तयारी करण्यासाठी देवाच्या लोकांनी अधिक जागृत व सावधपणे राहणे आवश्यक आहे। त्यांनी आपल्या ज्ञानावर आणि बुद्धीवर अवलंबून न राहता त्याच्या स्वर्गीय पुढाऱ्यावर अवलंबून राहावे। त्यांनी उपवास व प्रार्थनेसाठी वेगळा दिवस निवडावा। उपवास काळात त्यांनी सर्व आहार वर्ज्य करावात असे नाही, परंतु साधा अल्पोहार घेण्यास हरकत नाही। खरा उपवास हा शरीर आरोग्यास मान्य असावात। आहारामध्ये असणारे पदार्थ हे जीवनास चेतना देणारे असावेत, कारण शरीरास चौरस आहाराची गरज असते। सर्व प्रकारची जीवनसत्वे असणारे आहार शरीरास मान्य असते। अशा प्रकारचे साधे पदार्थ शरीरास आवश्यक असतात। अशा प्रकारचा आहार देवाने भरपूर प्रमाणात निर्माण केला आहे, म्हणून मनुष्याने आपण काय खावे काय प्यावे याचा विचार करीत बसू नये। खाण्यापिण्याचा विचार कमीच करावा। आरोग्यास सुरक्षित व शक्ती पुरविणारा आहार साधाच व नैसर्गिक आहे, तो स्वर्गीय पिताने मुबलक उपलब्ध करून दिला आहे। मंडळीतील मिठाच्या खारटपणाचे गुण अजून नष्ट झाले नाहीत। मंडळीमध्ये जेव्हा धोके आणि औदासीन्यतेचे वातावरण निर्माण होते, अशा वेळी एका लहानसा कळप प्रकाश उभा राहून रडत असल्याचे दृश्य आहे। हा कळप भूमीतील घाणेरडेपणासाठी रडत आहे, परंतु त्याच्या बहुतेक प्रार्थना विशेषतः मंडळीसाठीच होत्या, कारण मंडळातील सभासद जगामध्ये गर्क झाले होते। त्यानंतरचा मुद्दा आहे देवावर संपूर्ण विश्वास। कामगारामधील अशुद्धतापणामुळे काही वेळ चुकीच्या गोष्टी होत असतात। इतरांची केलेल्या चुकांमुळे तुम्ही रडू शकता, परंतु अशा शापाबद्दल काळजी करू नका, कारण आपल्या आशीर्वादित धन्याच्या देखरेखीखाली अथवा देखरेखीखाली केले आहे आणि केले जाते। तो मागतो की त्याच्या कामगारांनी त्याच्याकडे येऊन त्याच्या सल्ल्याने त्यांनी कार्य करावेत। त्याच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी देवाचे आणि कार्याचे सर्व भाग करावेत। आपल्या मंडळ्या यांनी कामे शाब्बात शाळा आणि संस्था यांचे हृदय घेऊन चालत आहेत, त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करीत आहेत, मग चिंता कशाची। मंडळीचा दीर्घ आवेश, त्यांची चेतनायुक्त जीवन आणि त्यांची चिकाटी ही देवावरील विश्वासानेच टिकून आहे। देवाने दिलेल्या सामर्थ्याचा जास्त प्रमाणात वापर करून त्याचे कार्य जलद गतीने करण्याची घाई कोणी करू नये। मानवाची ताकद इतक्या जलद गतीने कार्य करू शकत नाही, यासाठी स्वर्गीय चातुर्याची गरज आहे। जरी सर्व कामगारांवर कापणी करण्याची जबाबदारी आहे, त्यांचे आपले ओझे बाजूला ठेवून द्यावे, देवाचे कार्य पुढे चालूच राहते। त्यानंतरचा मुद्दा आहे कौटुंबिक प्रार्थना। संध्याकाळी व सकाळी आपल्या मुलाबरोबर प्रार्थनेसाठी एकत्र या, त्याचे वचन वाचा, गीते आणि त्याची स्तुती करा, देवाच्या नियमांची उजळणी करण्यास शिकवा। कौटुंबिक प्रार्थनेची वेळ थोडकी आणि आध्यात्मिक फायद्याची असावी। तुमची मुले किंवा मंडळीच्या सभासदांनी प्रार्थनेची दहशत किंवा भय बाळगू नये, कारण अशांना प्रार्थनेमध्ये रस किंवा त्यांना आवड नसते। अशा वेळी कंटाळा सुद्धा येतो। मोठ्या अध्यायाचे दीर्घकाळ वाचन आणि लांबच लांब प्रार्थनेमुळे मुलांना किंवा सभासदांना कंटाळा येतो आणि प्रार्थनेची वेळ संपल्यानंतर ते सुटकेचा श्वास टाकतात, असे घडू देऊ नका. घरच्या वडिलांनी असा शास्त्र भाग निवडावा की तो चित्तवेधक व समजण्यास सोपा असावात. थोडी वचने आणि त्यावरील अभ्यास हा त्या दिवसासाठी पुरेसा आहे. प्रश्न विचारले जातील आणि त्यावर चर्चा किंवा मनन केले जाऊ शकते किंवा त्या विषयाच्या घटनांवर विचार विनिमय केले जाईल. थोडक्यात प्रश्नोत्तर आणि त्याचे स्पष्टीकरण करण्यात यावे. थोडी गीते गाऊन देवाची स्तुती करावी, तसेच थोडक्यात प्रार्थना करण्यात यावी. जो कोणी प्रार्थना करतील त्यांनी सर्वच गोष्टींची मागणी करू नये, तर महत्वाच्या गरजा थोडक्यात मागाव्यात आणि देवाची उपकार स्तुती करावी. त्यानंतरचा मुद्दा आहे जगाबरोबर संयोगाची सावधगिरी. प्रगटीकरण याचा 18:1-3 मधील उतारा. या संदेशाचा ध्वनी होत असताना सत्याची जाहिरात वेगळेपण होत होती. देवाचे विश्वासू रक्षक या नात्याने आम्ही आपली खरी भूमिका काय आहे ते पाहून योग्य निर्णय घेतो. आम्ही जगाशी एकरूप नाहीत. जगातील अथवा कदाचित त्याच्या आत्म्याकरवी आम्हास चेतना मिळेल. कदाचित त्यामुळे आम्हास निर्णय घेण्यास गोंधळ निर्माण होईल आणि आम्ही जे देवाचे सत्य संदेशवाहक आहोत आमची एक दिशा आहे की एक निर्णय आहे. आमच्या मंडळांमध्ये सत्य आहे आणि त्याच वेळी आम्ही सदुके आणि पुरुषांसारखे इतरांपासून गुप्त ठेवून अलिप्त राहत नाही. जो कोणी येशूला ढगावर बसून स्वर्गातून येताना पाहण्याची वाट पाहत आहेत ते जगाच्या आणि समाजाच्या ऐशो आरामामध्ये समरस होत नाही, कारण ते केवळ एकत्र येतात ते फक्त स्वतःच्या करमणुकीसाठीच. ज्याच्यामध्ये आमचा विश्वास नाही त्याच्या बरोबर आम्ही भागीदारी किंवा व्यवसायामध्ये त्यांच्याशी संबंध ठेवू शकत नाही, कारण देवाची तशी इच्छा नाही. आम्ही इतर लोकांमध्ये मिसळू शकतो, परंतु आमच्या तत्वांचे त्यांच्यासाठी समर्पण करू शकत नाही. याचा अर्थ असा होत नाही की त्यांचा समाजामध्ये आणि सोसायटीमध्ये समरूस होऊ, परंतु त्यांना समजू दे की आम्ही सर्व गोष्टीमध्ये मितआहारी आहोत आणि त्यांनाही तसे सांगतो. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दयाळूपणे देतो. त्यानंतर त्याचा मुद्दा आहे ख्रिस्ताला मान्य असणारी पुनरुत्पत्ती. ख्रिश्चनांना अशी संधी अजून आहे की त्यांनी आपला आत्मा आणि शरीर बलवर्धक करावे, हे त्यांचे कर्तव्यही आहे. त्यांनी शारीरिक मानसिक जीवन निकोप अशासाठी ठेवावे की त्यांना अथवा त्यांचा वापर देवाच्या गौरवासाठी करावा. ख्रिश्चनांना आनंदी राहण्याचे अनेक मार्ग आहेत, म्हणजे ते अचूक व तंतोतंत सांगू शकतील की आज्ञा पालनामध्ये किती स्वातंत्र्य व आनंद आहे, कारण पूर्णपणे निरपराधी जीवन खरेच सुखी असते. निरपराधीचे जीवन नेहमी दुःखी असते, अशामध्ये आणि त्यामध्ये निराशा असते. पुनरुत्पादित मध्ये मनाची हानी व आत्म्याची नासाडी नसते, स्वाभिमानी जीवन जगता येते. जर आपण येशूला आपल्या बरोबर घेतले, प्रार्थनापूर्वक आत्म्याने राहिलो, तर आपण पूर्णपणे सुरक्षित राहू. सभेमध्ये आपले एकत्रित येणे हे इतके असावे की स्वतः त्यामध्ये पूर्णपणे लक्ष देणे आवश्यक असावे. मग जेव्हा आम्ही घरी येतो तेव्हा आपण निरर्थक विचार करणार नाही. आपण वारंवार देवाला आपल्या समक्षते ठेवावे, म्हणजे ज्याच्या बरोबर आपण काम करीत आहोत त्यांच्या कडून दुखावले गेलो असल्यास त्या गोष्टीचा विचार करणार नाही आणि आपणही कोणाला शाब्दिक रूपाने दुखवणार नाही. ज्या करमणुकीमध्ये किंवा आनंदामध्ये भाग घेत आहात आणि देवाचा आशीर्वाद मागत असाल तर ते धोक्याचे नसेल, जसे विवाह, वाढदिवस, परंतु इतर कोणतीही करमणूक जी योग्यतेची आहे. तर तुम्ही तुमची गुप्त प्रार्थना मंदिरातील किंवा सभेतील प्रार्थना सुरक्षित नाही तर धोकादायक होते. त्यानंतरचा मुद्दा आहे संगीत जे उंचावते. इस्रायलांचा प्रवास हा रानामधून होता. त्यांचा मार्ग पवित्र, संगीतमय व आनंदाचा झाला। आज त्यांचे जीवन आनंदमय आहे। देवाच्या काही वचनांचा गीतांच्या रूपाने वारंवार उल्लेख केल्यास ती स्मरणातून जाणार नाही, आणि अशा गीतामध्ये आश्चर्यकारक सामर्थ्य आहे। उद्धट आणि रानटी स्वभाव सुद्धा बरा होऊ शकतो, ते नरम होतात, त्यांच्यामध्ये ममता निर्माण होते आणि विभक्तपणा नष्ट होऊन आध्यात्मिक अशक्तपणा नाहीसा होतो। संगीत हे देवाच्या भक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे। याचा आपण मंदिर आणि इतर कोठेही त्याची स्तुती आराधना करण्यासाठी करू शकतो। असे केल्यास आपल्या संगीताचा आणि गीताचा सूर स्वर्गीय समूह गानाशी मिळतो। धार्मिक सभेचा एक भाग म्हणून संगीत ही सुद्धा एक देवाची स्तुती आहे। ती एक आराधना आहे व प्रार्थना आहे। संगीत वाद्याचा वापर हा मुळीच हरकत घेण्यास भाग नाही। पुरातन काळी या वाद्यांचा वापर देवाची आराधना व स्तुती करण्यासाठी वापरात येत असे। प्रार्थना स्तुती करणारे वीणा आणि झांज वाजवून देवाची स्तुती करीत असत। आपल्या सेवेमध्ये वाद्यांचा वापर असावा। दूरदर्शन व सिनेमागृह। सर्वात धोकादायक करमणूक म्हणजे थिएटर। शाळेमध्ये नीतीशास्त्र व सद्गुण शिकविले जातात, परंतु या उलट थिएटरमधून अनितीचे शिक्षण मिळते। या प्रकारच्या करमणुकीतून सर्व प्रकारची वाईट व दुष्ट प्रवृत्ती जन्म घेते। या करमणुकीतून वाईट सवय आणि पापी प्रवृत्तीकडे जास्त ओढा असतो। हीन व शूद्र गाणी, असभ्य अंगविक्षेप आणि नीतिमत्तेचा लवलेशही नसलेल्या स्वभावाची पात्रे यामध्ये असतात। प्रत्येक तरुण जे अशा प्रकारची करमणूक करून घेतात, त्यांचे स्वभाव असे दूषित बनतात। अशा प्रकारचे विषारी वातावरण बनविणारा कारखाना जणू आहे। यामुळे धार्मिकता पायदळी तुडवली जाते। यामधील काल्पनिक जग हाच त्याच्या जीवनाचा खरेपणा होऊन जातो। त्याच सुखामध्ये ते स्थिर राहतात। नीतिमत्वाविषयी त्यांची बुद्धी बोथड होते। या काल्पनिक जगाच्या आस्वादाचा अमल त्यांच्यावर चढलेला असतो। या देखाव्याखाली अथवा देखाव्यावरील त्यांचे प्रेम वाढत जाते। या अतिलाडामुळे त्यांना एक प्रकारची झिंग येते। पुढे धूम्रपान मद्यपानाकडे कल जातो। थिएटरमध्ये तासून तास बसून राहणाऱ्यांची प्रार्थना देव ऐकू शकत नाही, किंवा इतर वाद्य करमणुकीत भाग घेणाऱ्यांची आराधना देव स्वीकारत नाही। ख्रिस्त येईल तेव्हा त्यांना थिएटरमध्ये कोणी आवडवणार अथवा आवडणार नाही। सुरक्षित करमणूक म्हणजे गंभीर व धार्मिक विचार, गीत, स्तोत्रे ही मनापासून हद्दपार होऊ शकणार नाही। सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे जेथे कोठे आपण जातो तेथे ख्रिस्त घेऊन जाणे, हा होय। त्यानंतरचा मुद्दा आहे पोशाख व वेशभूषा। पोशाखावर प्रश्न उठवण्याची गरज नाही। मुख्य मुद्दा म्हणजे तुम्ही धार्मिकता यावर खूप काही बोलता किंवा अथवा येथे ख्रिस्ताविषयी बोला, आणि जेव्हा तुमच्या हृदयाचे परिवर्तन होईल तेव्हा देवाच्या वचनामुळे सर्व काही सुरळीत होईल। आपण जर ख्रिस्ती असाल तर ख्रिस्ताचे अनुसरण करा। जरी आपण आपल्या योग्य मार्गावर चालत असलो तरी आपल्या आवडीचा स्वाभाविक मार्ग मध्येच खंडित होतो। तुम्ही असा पोशाख वापरा व तसा पोशाख हे सांगण्याचा काहीच अर्थ नाही। तुमच्या हृदयामध्ये त्या गोष्टी असतात। झाडाला फुटलेली पालवी ठेवायची किंवा तोडायची हे तुम्हीच ठरविणार आहात। हृदयाचा स्वाभाविक ओढा पुन्हा स्वतःच त्याची पसंती ठरविल। तुम्हाला स्वतःची स्वतःला जाणीव असावी। मी आपल्या लोकांना विनंती करते की देवासमोर त्यांनी दूरदर्शी आणि चौरस बुद्धीने काळजीपूर्वक चालावे। आरोग्याची तत्वे लक्षात ठेवून त्यांनी पारंपरिक पद्धतीनुसार पोशाख करावा। आपल्या भगिनींनीही साधा पोशाख धारण करावा। सर्वसाधारण सभ्य व इतरांना मान्य असणारा आपल्या वयानुसार शोभेचा पोशाख करावा अथवा असावा। असा पोशाख नसावा की इतरांच्या मनात त्याविषयी प्रश्न उभे राहतील। पोशाखामध्ये साधेपणा असावा। त्यांचा पोशाख विनयशील असावा। अशा पोशाखामध्ये नम्र स्वभावाची अभिव्यक्त व देवाची दयापूर्ण प्रीती दिसून येते. स्त्रीचा साधेपणा व पूर्ण अंग झाकलेला पोशाख तिची लज्जा झाकते, असा पोशाख देवाला मान्य असतो. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की परत एकदा तू आमच्या सोबत बोललेला आहेस. ये प्रभू, आमची जीवनशैली तू पूर्णपणे बदल. आणि या शेवटच्या दिवसामध्ये काय घडणार आहे याची समज तू आम्हाला देत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक. आमेन.
प्यार तेरा कैसा अनोखा, मसीह प्यार तेरा किस रुपे लिया मेरा इल्जाम सारा. कैसा अनोखा मसीह प्यार तेरा ते सर पे लिया मेरा इल्जाम सारा, कैसा अनोखा. जीवन की धारा के सर पे लिया मेरा इल्जाम सारा कैसा
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.